मुखं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तत्कतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथ वल्लभ मथो वैराग्य रत्नाकरम प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम उत्तुंगधिम वत्सलम सोहम बोध शुचित्व पूर्ण सततम तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् ओम। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू ना तरी क्षीर समुद्रू मंदराचळे तैसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेली या सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे मन प्रसादः सौम्यत्वं मौनम आत्मविनिग्रहः भावसंशुद्धिः इत्येतत् तपो मानसमुच्यते या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण आपण आज पाहतो आहोत। तरंगरहित जसं सरोवर असावं शांत ज्याच्यामध्ये कुठलीच लगबग नाही असं आणि असं तरंगरहित सरोवर असतं जेव्हा वारा अगदी पडलेला असतो तेव्हा तरंगाचा पत्ता नसतो पाणी असतं पण तरंग नसतो। अगदी सरोवराच्या काठाला देखील पाणी हालत नाही मी ध्यानाला बसायचो बारामतीमध्ये तेव्हा एका तळ्याच्या काठीच मी ध्यानाला बसायचो तलावाच्या काठी ध्यानाला बसायचो आणि संध्याकाळच्या वेळेला कधी कधी वारा इतका पडलेला असायचा की खरंच तरंग काहीच नसायचा आणि त्यावेळेला तो मोठाच्या मोठा तलाव जणू स्वरूपस्थ असावा एरवी ती वाऱ्याची करणी आहे। जेव्हा तरंग निर्माण होतात ते वाऱ्यामुळे होतात तसं मनामध्ये चित्तामध्ये विचाराच्या आणि विकाराच्या वाऱ्यामुळे मन या नावाचा पदार्थ निर्माण होतो एरवी मन या नावाचा पदार्थ नाही। ज्ञानेश्वर महाराजांनी वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावेव जिये संगे जीव दशा वस्तू असं म्हटलेलं आहे। वस्तुतः जर विचारच उठला नाही तर मन स्वरूपाच्या ठिकाणी लीन होऊन जातं। विचाररहित मन म्हणजे काहीच नाही। विचाररहित मन म्हणजे आपलाच शुद्ध भाव जाणीव स्वरूप असणारा। मनाच्या प्रसन्नतेकरता विचाररहित मन असं ज्ञानेश्वर महाराजांनी निरूपण केलेलं आहे। ना तरी सरोवर तरंगी सांडिले सरोवर तरंगा व्यतिरिक्त असावं सांडिले आकाश मेघी किंवा गगनामध्ये आकाशामध्ये अजिबात ढग नसावेत. पावसाळ्यात जे ढग असतात तर ते ढग तर सोडाच, पण एरवी ज्याला वांझ ढग असं म्हणू आपण, पांढरे जे सावलीही देत नाहीत आणि वर्षावही करत नाहीत, त्यांच्यात कुठलीच क्षमता नसते, पण आकाशामध्ये आकाशाचा निळीमा जो असतो त्याला मात्र ते बाधा आणतात. शरद ऋतूमध्ये सर्वसाधारणपणाने आपल्या इथं अशा प्रकारचं आकाश असतं की ज्या आकाशामध्ये यत्किंचितही मेघ नसतात. मी असं ऐकलंय की अरबस्तानामध्ये चांदण जे असतं आणि चंद्रप्रकाश असतो, ऐकलंय तिथं अजिबात ढग नसल्यामुळं आकाशामध्ये तिथल्या उष्णतेमुळं, विलक्षण उष्णतेमुळं, त्याचा प्रकाश देखील आपल्या इथं असतो त्याच्यापेक्षा जरा डोळ्याला तीव्र भासतो. आकाश आपल्या स्वरूपामध्ये जणू असावं असं असतं. सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जैसे. चंदनाचं उद्यान आहे, चंदनाचे वृक्ष आहेत असं उद्यान, पण त्या उद्यानामध्ये सर्प नसावेत. चंदन हा थंडाव्याकरता प्रसिद्ध असल्यामुळं चंदनाच्या वृक्षाच्या झाडाच्या विश्रांतीला साप येऊन राहतात. त्या सापामुळं चंदनाच्या या उद्यानाला थोडा कमीपणा येतो आपल्या अंगाने, मनुष्य मात्राच्या अंगाने. आपण तिथं मोकळेपणाने जाऊ शकत नाही. नाना कळा वैषम्ये चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू, नातरी क्षीर समुद्रू मंदराचळे. कळेचं जे वैषम्य असतं, दुःख असतं, ते चंद्रानी जेव्हा सोडून दिलेलं असतं तेव्हा. चंद्र हा चंद्रावर सूर्याचा जो प्रकाश पडतो आणि पृथ्वीवरून जेवढा भाग प्रकाशित झालेला दिसतो त्या चंद्राच्या कळा, आणि चंद्र स्वतःभोवती फिरत असल्यामुळं आणि पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळं त्याच्यावर सूर्याचा जो प्रकाश पडतो तो प्रकाश पृथ्वीवरून एकसारखा दिसत नाही. कधी कधी चंद्राच्या पलीकडच्या बाजूला प्रकाश असतो पण पृथ्वीवरून दिसतो त्या भागाला प्रकाशच पडत नाही, तेव्हा चंद्र आकाशात नसतोच. ती अमावस्या समजली जाते. आणि मग विशिष्ट गतीनी प्रतिपदा, द्वितीया, तृतीया असं करत पौर्णिमेपर्यंत चंद्र कलाकलांनी वाढत जातो. पण चंद्राचं हे कलेकलेनी वाढत जाणं आहे, ते कलेकलेनी कमी होणं देखील आहे, हा कलेचा वैषम्य चंद्राच्या ठिकाणी असतो. नुसती वृद्धी नाहीये, त्या वृद्धीबरोबर त्याची घटही होते. घट होऊन त्याचं अस्तित्व जणू नाही असं होऊन जातं आपल्या इथून पृथ्वीवरून पाहताना. नाना कळा वैषम्य चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रू. आधी म्हणजे चिंता, आधी आणि व्याधी. व्याधी ही शरीराची आणि आधी ही मनाची असते. आणि राजा हा चिंतामुक्त व्हावा, मनप्रसाद हा कसं असतं हे सांगताना आपण राजा नाही आहोत. राजाला काय चिंता असू शकतात हे आपल्याला माहीत नाहीये, पण राजाला सर्व बाजूनी चिंता असतात. परचक्रात कधी येईल सांगता येत नाही, सीमेवर दक्ष राहणं गरजेचं आहे. अंतर्गत विरोधक कधी उठाव करतील सांगता येत नाही. त्याकरता राजाला दक्ष राहायला लागतं. राजाची त्या बाजूनी असणारी जी संरक्षण व्यवस्था आहे, बाहेरची आणि अंतर्गत, या दोन्हीही नीट राखणं गरजेचं असतं. विरोधकांप्रमाणे नागरिकही उठाव करू शकतात, म्हणून नागरिकांना ते उठाव करू नयेत म्हणून सेवा सुविधा पुरवणं. आणि सेवा सुविधांची गंमत अशी आहे की जेवढी पुरवलेली असते ती पुढच्या वर्षी हक्क बनून जाते, आणि त्याच्यापेक्षा अधिक सेवेची सुविधेची नागरिकांना आवश्यकता भासते. हे राजा आणि प्रजा द्या सोडून जे कोणी एखादा व्यवसाय चालवत असतील त्यांना देखील हे अनुभवाचं असतं. जे दिलेलं असतं ते मिळताना त्या वेळेपुरतं विशेष काहीच विशेष वाटतं की केवढी मोठी गोष्ट मालकाने दिली. आणि मग ती जी व्यवस्था आहे तेवढं जे दिलेलं आहे तर तो जणू हक्क होऊन जातो आणि त्याच्या पुढचं मिळण्यासाठी त्यांची इच्छा निर्माण होते. राजक्रांत्या त्याकरता होतात. तसंच राजाला आपलं पद जाण्याचा मोठा धोका वाटतो. कधी कधी राजाला आपल्या मुलाकडून धोका असतो, भावाकडून धोका असतो, चुलत्याकडून धोका असतो. असं म्हणतात की मेहुण्याकडून देखील धोका असतो. आपल्या खजिन्यामध्ये योग्य रीतीने पैशाची आवक होणं हे राजाला अतिशय गरजेचं वाटत राहतं. आणि तसे जर कमी झाला तो फ्लो तर राजाला चालत नाही, राजा चिंताक्रांत होतो. असे कितीतरी लोभी राजे इतिहासामध्ये होऊन गेले की जेवढे कर आहेत तर ते कर ही कमी वाटावेत म्हणून अतिशय कडक कर, अन्यायकारक कर देखील लावले पाहिजेत, पण आपल्या खजिन्यात पैसा आला पाहिजे असं राजाला वाटलेलं आहे. म्हणून आपल्याकडे येणारी आवक ही राजाची चिंतेची गोष्ट असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की चिंता नसलेला राजा मनप्रसाद हा, याच्यावर निरूपण करताना म्हणतात की जी जवळपास अशक्य गोष्ट आहे पण एखाद्या राजाला चिंताच नसावी. ना तरी क्षीर समुद्रू मंदरा जळे, क्षीरसमुद्र आणि त्या क्षीरसमुद्रामध्ये घुसळण मंदार पर्वतामध्ये मंदार पर्वताची रवी करून झाली, त्या दोघांनीही एकमेकांशी फारकत घेतली. तैसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेली या सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे. सर्व प्रकारचा विकल्प म्हणजे अबोध नाहीसा होऊन, नाना विकल्प जाळे सांडूनी गेली या सकळे, नाना प्रकारचे विकल्प मनामध्ये निर्माण होतात. मन हे सतत संकल्प विकल्पात्मकच असतं. संकल्प म्हणजे योजना आणि विकल्प म्हणजे काही ना काहीतरी शंका. शंका घेणं हा मनाचा स्वभाव राहतो आणि मनामध्ये असणाऱ्या नाना प्रकारच्या शंका यामुळे मन अधिक कार्यरत होतं. इतकं की दोन व्यक्ती एकमेकांशी बोलल्या आणि निघून गेल्या तर एक व्यक्ती विचार करत राहते की दुसरा असं का बोलला असेल, त्याच्या मनामध्ये काही विकल्प, आज जरा जास्त गोड का बोलला, आज तिरका का बोलला नाही, कशाही पद्धतीने शंका येऊ शकतात. मनामध्ये येणाऱ्या विकल्पामध्ये विकार फार मोठी कामगिरी बजावतात. मत्सर, दंभ म्हणजे आपण जे नाही आहोत ते आहोत असं दाखवणं, हे दंभाचं स्वरूप आहे. आणि मत्सर हे दुसऱ्याची होणारी उन्नती सहन न होणं हे मत्सराचं स्वरूप आहे. मत्सराने फार मोठा विकल्प निर्माण होतो. मत्सर हा एका प्रकारे दुसऱ्याचं काहीच नुकसान करत नाही. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा मत्सर करत असेल तर ती ज्याचा मत्सर करते त्याला त्याचा पत्ताही नसेल एखाद्या वेळेला, किंवा ते जेव्हा जेव्हा प्रगट होतं तेव्हा तेव्हा तिला त्रासही होत असेल. पण मत्सर करणाऱ्या व्यक्तीचं जी करते तिचं रक्त मात्र रात्रंदिवस जळत असतं. तसंच काम हा देखील मोठा आणि कामना, विविध प्रकारच्या कामना या देखील विकल्पाला कारण राहतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नाना विकल्प जाळे सांडूनी गेली या सकळे, मन राहे का केवळे स्वरूपे जे. आपल्या आपल्या ठिकाणी असणारे विकल्प आणि आपलं मन पाहिलं तर आश्चर्य वाटण्यासारखं आहे. मी असा एक विनोद वाचला होता की रस्त्यावर भांडणं चाललेली होती आणि एक जण दुसऱ्याला म्हणाला की आता जर याच्या पुढे जास्त बोलशील तर मी तुझे 32 च्या 32 दात पाडीन. तेव्हा तो म्हणाला मी तुझे 64 उडवीन. तर शेजारी बसलेला माणूस म्हणाला की तोंडात 32च दात असतात, हे तुला माहीत नाही वाटतं, त्याचा काही संबंध नव्हता या भांडणाशी. तो म्हणाला तू मध्ये बोलशील मला वाटलेलंच होतं, म्हणून त्याचे 32 आणि तुझे 32. आपलं मन ज्या प्रकारे विकल्प निर्माण करतं, आपलं मन विकल्प निर्माण करण्यात आणि जे अवगुण आहेत ते अवगुण देखील आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी म्हणून वाढवण्यात अतिशय वाकबगार असतं. मी एक विनोद वाचला होता की गणपतराव निरक्षर असल्यामुळे चोऱ्या करण्याच्या कारणाकरता म्हणून तुरुंगात गेले, तुरुंगातल्या साक्षरता अभियानामुळे ते लिहायला शिकले आणि आता खोट्या सह्या केल्यामुळे ते तुरुंगात आहेत. हे सगळे मनाच्या विकल्पाचे प्रकार आहेत. मन कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला जसं आहे तसं चांगलं सरळ जीवन जणू जगूच देत नाही. तपने वीण प्रकाशू, जाड्ये वीण रसी रसू, पोकळी वीण अवकाशू होय जैसा, तैसी आपुली सोय देखे आणि आपुलिया स्वभावा मुके, हिवली जैसी अंगिके हिवो नेदी निजांग, न चलते कळंके वीण शशिबिंब जैसे परिपूर्ण, तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे. मन कसं सौम्य असतं, प्रसन्न असलेलं मन सौम्यता धारण करतं. आता त्याच्या पुढच्या पदावर ज्ञानेश्वर महाराज निरूपण करतायत, मन प्रसाद हा सौम्यत्वम. ते असं म्हणतात की तपने वीण प्रकाशू, जे प्रकाश आहे पण त्या प्रकाशाचा ताप नाही. ज्ञानेश्वर महाराजांची ही आवडती संकल्पना आहे, चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू, असं पसायदान ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. तीच कल्पना इथंही आहे. चंद्र आहे पण त्याला लांछन नाही, कळंक नाही. तसंच प्रकाश आहे पण त्या प्रकाशाला दाह नाही, उष्णतेचा दाह नाही, पण प्रकाश मात्र आहे. या कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनीच कराव्यात. असा प्रकाश खरं म्हणजे शक्य नाही। हे इथं जे दिवे आहेत की इथलं या व्यासपीठावरचं स्पष्ट दिसावं, चांगलं दिसावं म्हणून लावलेले, त्याला फिल्टर बसवले। प्रत्यक्षत माझ्या किंवा इथून प्रवचन करण्याच्या कोणाच्या डोळ्याच्या आड ते येत नाहीत, ते आमच्या डोळ्याच्या पातळीच्या उंच आहेत, पण तुमच्याकडे मात्र सहज पाहता येईल, त्यामुळे त्याचा त्रास नव्हता। पण डॉक्टरांचं असं मत पडलं की तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशाने डोळ्यामधला मोतीबिंदू वेगाने वाढू शकतो। उष्णता आहे, कोणताही प्रकाश असेल तर त्या प्रकाशाला उष्णता आहे, उष्णतेखेरीज प्रकाश नाही। पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मन सौम्य कसं असावं, तर प्रकाश तर आहे पण चटका त्याला अजिबात नाही। तपने वीण उष्णते वीण प्रकाशू, जाड्ये वीण रसी रसू। रस आहे तो मधुर देखील आहे, पण त्या मधुर रसाचं सेवन केल्यानंतर जाड्य म्हणजे आळस तर येणार नाही, स्थूलता तर येणार नाही। उदाहरणार्थ आत्ताच्या काळातला आमरस त्यांनी येते, कितीतरी लोक त्यामुळे खात नाहीत। मध्ये आमच्याकडे कोणीतरी आलं तर त्यांना रस दिला तर त्या म्हणाल्या नको माझी जाडी वाढेल, रस खात नाहीत। त्यांना हा जाड्य विण रसू कुठं मिळतो ते ज्ञानेश्वर महाराजांना विचारून तो त्यांना खरं पाहुणचार म्हणून द्यायला पाहिजे। किंवा ज्या पक्वांनामुळं, ज्या रसामुळं आळस येत नाही, म्हणजे बासुंदी खाल्ली पण अगदी तरतरीत, जणू काही खाल्लंच नाही अशी, असं होत नाहीये। जाड्ये विण रसी रसू, पोकळी विण अवकाशू होय जैसा। ही पोकळी विण अवकाशू हा अजूनच एक वेगळा प्रकार आहे की जो सर्वसामान्यपणाने आपल्याला कळणं शक्यच नाही। ज्ञानेश्वर महाराजांना कसं कळलं कोण जाणे। प्रत्येक पदार्थामध्ये आकाश आहे, आपण ज्याला घन समजतो त्या घन प्रकाशामध्ये भरपूर आकाश आहे। ते आकाश तसं जर पाहायचं झालं तर या भिंतीच्या पलीकडे सहज एखाद्याला चालत जाता यायला पाहिजे, पण जाता येत नाही, कारण त्याचे जे अणू आहेत ते अत्यंत पोकळ जरी असले तरी देखील त्या अणूंच्या आत जे कण आहेत त्या कण इतक्या वेगाने फिरतात की जणू तो पदार्थ घन होऊन जातो। प्रत्यक्षत मात्र तिथं पोकळी आहे। आपलं जे शरीर आहे, माणसाचं जे शरीर आहे, म्हणजे हाड आपली, अस्थी, मांस, रक्त, याच्यातलं जर आकाश काढून घेतलं अशी कल्पना करा, तर एका काड्या पेटीमध्ये उरलेलं सगळं सहज बसेल, एवढा आकाश आपल्यामध्ये आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पोकळी आहे तिथं अवकाश असेल, पण पोकळी नाहीये तिथंही जसा अवकाश असावा, तैसी आपुली सोय देखे आणि आपुलिया स्वभावा मुके। आपलं स्वरूप जाणलं आणि आपली प्रकृती विसरला, आपल्या प्रकृतीपासून दूर झाला, आपलं स्वरूप सच्चित आनंद स्वरूप आहे असं जाणलं, आपण अविनाशी आहोत असं ज्यांनी जाणलं आणि तो अविनाशी ब्रह्माशी त्याची जाणीव तदाकार झाली, जाणीव या शब्दामध्येच जाणणेपणाचा भाग आहे. म्हणून आपण अविनाशी आहोत हे ज्याला समजतं तोच चित आहे, जो सत स्वरूप आहे तोच जाणीव स्वरूप आहे. आणि तो एकमेवाद्वितीय असल्यामुळं तो सुखस्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. अशा प्रकारे आपुली सोय देखे आपलं स्वतःचं स्वरूप ज्यांनी जाणलं आणि आपुलिया स्वभावा मुके आणि आपल्या प्रकृतीला जो विसरून गेला, ज्या प्रकृतीला मी असं म्हणत होता त्या प्रकृतीला तो विसरला, ती प्रकृतीच त्याच्यापासून दूर झाली. कारण तो आपण कोण आहोत हे जाणता झाला. हिवली जैसी अंगिके हिवो नेदी निजांग, जशी थंडी असेल तर त्या थंडीमध्ये ज्याला थंडी वाजते त्याचं अंग कापतं, कुडकुडतं. पण खूप थंडी पडली म्हणून थंडीचं स्वतःच निजांग कधी कुडकुडत नाही, कापत नाही. आपला जिथं विचारच पोचत नाही तितकं पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काहीतरी सांगतायत. न चलते कळंके विण शशिबिंब जैसे परिपूर्ण, पहा चंद्रमेजे अलांछन तेही इथं प्रत्यक्षत स्थिर असणारा आपल्या ठिकाणी, अचल असणारं आपल्या स्वतःच्या ठिकाणी. आपण असं धरू की ते त्याची कक्षा सोडत नाही. आणि त्याला जो कलंक चंद्राला लागलेला आहे तो कलंक म्हणजे प्रकाशाचा फरक आहे. एरवी चंद्राला कलंक नाही. न चलते कळंके विण शशिबिंब जैसे परिपूर्ण, शशिबिंब हे स्वभावता त्याला कला नाहीत. म्हणून 17वीचे स्तन्य देसी असं जे 12व्या अध्यायामध्ये सद्गुरूंचं वर्णन करताना, सद्गुरू स्तवन करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राच्या 16 कळा राहतात. अमावस्या ही पहिली कळा की ज्याच्यात चंद्र दिसतच नाही. आणि मग प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 15 कळा दिसतात. अशा या ज्या 16 कळा आहेत तर त्या केवळ दृष्टी सृष्टी, आपली दृष्टी ज्याच्यावर पडते तेवढाच भाग प्रकाशित झालेला असतो, म्हणून या 16 कळा दिसतात. या 16 कळांच्या व्यतिरिक्त स्वरूपानी चंद्र हा नेहमी परिपूर्णच असतो. चंद्राच्या ठिकाणी कळा नावाचा पदार्थ नाही. चंद्र हा त्या तऱ्हेने अचल आहे, जे कळा आहे म्हणजे तेवढा भाग उडाला त्याचा आणि मग येऊन चिकटतो आहे अशी कोणतीच गोष्ट नाही. आणि जो पूर्ण आहे त्याचा एक एक भाग उडत चाललेला आहे आणि पौर्णिमेला चंद्रच संपला असा प्रकार नाही. म्हणून तो अचल देखील आहे आणि कलंकाशिवाय देखील आहे. न चलते कळंके विण शशिबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे, तशा प्रकारचं चोख शुद्ध असं मन ते अतिशय सुंदर असतं. मनाचं ही सौंदर्य आहे. तुम्ही जर सज्जनांच्या जवळ गेलात तर मनाचं सौंदर्य काय आहे ते कळतं. ज्याच्या ठिकाणी द्वेष नाही, त्वेष नाही, मत्सर नाही, मानाची भावना नाही, अहंकार नाही, ज्याचं वागणं कल्याणकारक मृदू करुणेचं, वचने बोलावी करुणेची की अत्यंतिक प्रेमाची, असं ज्याचं वर्तन बोलणं चालणं हे सगळं मनामुळे घडतं. कुंभाची लवलव सांगे भूमीचे मार्दव, तैसे आचार गौरव सुकुलीनाचे. लुसलुशीत कुंभ जर जमिनीतून बाहेर आला तर भूमीचा पोत सुपीक आहे असं समजावं, आणि काटेरी असं जर झोडून बाहेर आलं तर रेताड किंवा वाळवंटी जमीन आहे असं समजावं. तसं जे शब्द बाहेर पडतात त्यावरून मन कसं आहे हे समजतं. तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात कोणाच्या घरी आणि बेल वाजवलीत आणि ज्यांनी दार उघडलं तर तो तुम्हाला आत या किंवा काय तुम्ही आलात का बरं झालं असं म्हणायच्या ऐवजी दार उघडल्या म्हणालात काय, याच्यावरून त्याचं मन काय हे कळतं. आणि एखादा या म्हणाला बसा म्हणाला, त्यांनी तुम्हाला पाणी दिलं, किती दिवसांनी आलात काय काम आहे, जर दारातच विचारलं काय आणि कशा करता आला तर ते मनाचं द्योतक आहे. आणि जर प्रेमादरपूर्वक आत बोलून तीच गोष्ट विचारली तर तेही मनाचंच द्योतक आहे. पण या दोन मनांमध्ये फरक आहे. चोख शुद्ध जर मन असेल तर ते मन हे समोरच्या व्यक्तीमध्ये भगवंत पाहिल, समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी जसं ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे असं सद्गुरूंना अशा प्रकारे म्हटलेलं आहे. माझं मन जिथं जिथं जातं त्या त्या ठिकाणी सद्गुरू आहेत. म्हणजे मी बोलता बोलता आता रघुकडे पाहिलं तर तिथे सद्गुरू आहेत अशा बोधाने मी पाहायला पाहिजे. अशा बोधाने जर पाहत असेल तर ज्याच्याकडे पाहतो त्यालाही समजतं ना हा किती प्रेमाने किती आदराने. सद्गुरूंच्या ठिकाणी सगळेच प्रेमाने वागतात, आदराने वागतात, नम्रतेने वागतात. तुम्ही इतरांशी कसे वागता याच्यावरून तुमच्या बोधाची कल्पना येते सद्गुरूंना देखील. संतांना त्यांच्याशी लोक वागतात त्याच्यावरून पत्ता लागत नाही, पण एकमेकात कसे वागतात त्याच्यावरून ते बोधाच्या कोणत्या पातळीवर आहेत हे समजतं. आणि जर चोख मन असेल तर ते चोख मन हे मोठं सुंदर, त्याचं सौंदर्य लक्षात यायला सुरुवात होते. आपण स्वामीजींकडे आकर्षित झालो तर स्वामीजींच्या चोख मनाच्या सौंदर्यामुळे आपण आकर्षित झालो. बुजाली वैराग्याची वोरप, जिराली मनाची धाप काप, तेथ केवळ जाहली वाफ निजबोधाची. वैराग्याची इच्छा ज्या ठिकाणी तृप्त झालेली आहे, वैराग्याची ओरप बुझाली असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. साधकाला आपल्या ठिकाणी वैराग्य असावं असं नक्की साधकाला वाटतं, कारण इंद्रिय वारेमाप वापरण्यामुळे येणारी अस्वस्थता त्याला माहीत असते, त्याची वखवख त्याला माहीत असते. आणि इंद्रिय विवेकामुळे संयमित जर वापरली तर मन कसं सहज तृप्त राहतं याचाही अनुभव त्याला असतो. असं वारंवार विवेकाने आणि वैराग्याने वर्तन केल्यामुळं वैराग्य ज्या कारणाकरता ठेवायचं त्या कारणाची पूर्णता तो अनुभवायला सुरुवात करतो. बुझाली वैराग्याची वोरप, जिराली मनाची धाप काप, त्यामुळं मनाचंही धडधडणं कापणं, मन कंपित होतं, मन विषयामुळं कंपित होतं, विकारामुळं मन कंपित होतं, तेथ केवळ जाहली वाफ निज बोधाची. त्या ठिकाणी निज बोध म्हणजे आत्मबोध, त्या आत्मबोधाचा वाफ असा केवळ शिल्लक राहतो. शेती करताना प्रथम भूमी सपाट करून घेतात, वापसा करून घेतात. बुझाली वैराग्याची ओरप, जिराली मनाची धाप काप, सगळे खड्डे खुड्डे बुजून घेतात आणि मग नंतर एक सरळ मार्गाने वापसा करतात, नांगरट तरी करतात, वाफे पाडतात. जिराली मनाची धाप काप, तेथ केवळ जाहली वाफ निजबोधाची. निजबोधाचा वाफसा आता तयार होतो. म्हणून विचारावया शास्त्र, की ज्या वाफसा जो असतो त्याच्यामध्ये मग बीज पेरलं जातं आणि शेती केली जाते. म्हणून विचारावया शास्त्र रहाट वावे जे वक्त्र, ते वाचेचेही सूत्र हाती न धरी. म्हणून शास्त्राचं चिंतन, अभ्यास, परिशीलन करत असताना रहाट वावे जे वक्त्र, ज्या मुखाचा उपयोग केला जातो, ते वाचेचेही सूत्र हाती न धरी. आता ती वाणीही काही उच्चार करेनाशी होते. आता आत्मबोध त्या ठिकाणी स्थिर व्हायला सुरुवात झाल्यामुळं वाणीही मंदावते. मौनम याच्यावर ज्ञानेश्वर महाराज व्याख्यान करतात. आता खूप शास्त्र बोलावंसं वाटत नाही, खूप शास्त्र सांगावंसं वाटत नाही, खूप शास्त्र वाचावंसं वाटत नाही. रामकृष्ण म्हणत असत की अरे पूर्वी संध्येची 24 नामं घेत होतो, पण आता संध्या 24 नामं घेऊन संध्या करायचो त्रिकाल, पण आता 24 नामं देखील होत नाहीत. केशवाय नमहा, नारायणाय नमहा, माधवाय नमहा असं म्हणेपर्यंतच मी एकरूप होऊन जातो. आता संध्या होत नाही असं म्हणायचंय. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेली विधी आणि तंत्र याचाही तेवढाच उपयोग आहे जोपर्यंत बोध होत नाही. म्हणून मी विचारावया शास्त्र रहाटवावे जे वक्त्र, ते वाचेचेही सूत्र हाती न धरी. जे स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, शिवतले जैसे लवणे आपुले निज. ते जे मन होतं ते मन मौन झाल्यावर त्याला स्वरूपाचा लाभ होतो, ते स्वरूपामध्ये रमून जातं आणि स्वलाभ झाल्यामुळं मन मनपणाही धरून येणे. आता मन मनपणानेच शिल्लक राहत नाही, मनपणाच धरून ठेवणं त्याला अवघड होऊन जातं। आणि मग मनपणा नाहीसा झाल्यावर काय होतं? शिवतले परमात्म्याला ते जाऊन शिवतं, परमात्म्याची आणि त्याची भेटी होऊन जाते। जैसे लवण आहे आपुले निज, जसा मिठाचा खडा समुद्रात टाकला तर आपल्या निज स्वरूपाला जो तो जसा प्राप्त व्हावा, समुद्रात समुद्रच होऊन जावा, तो वेगळेपणाने उरूच नाहीये। तसं मन हे मनपणाला अंतरलं की स्वरूपबोधाचाच प्रत्यय येतो। तेथ के उठती ते भाव, जिही इंद्रेय मार्गी धाव, घेऊनी ठाकावे गाव विषयांचे। आता अशा वेळेला वेगवेगळे भाव, की जे भाव इंद्रियांच्या मार्गाने धावत विषयांच्या गावाला जाऊन पोचतात, आपल्या अंतःकरणातून ते धावा त्याचा निर्माण होतो, त्याचा धागा तिथून निर्माण होतो, तो डोळ्याच्या मार्फत बाहेर पडला की रूप पाहायला जातो जगामध्ये, तो कानाच्या मार्फत बाहेर पडला की शब्द ऐकायला जातो। अशा प्रकारचे भावच तो स्वरूपस्थ झाल्यामुळे उठेनासेच होतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तेथ के उठती भाव, जिही इंद्रिय मार्गी धाव, घेऊनी ठाकावे गाव विषयांचे। विषयांच्या पर्यंत जाऊन पोचवणारे असे भाव, विविध भाव उठतच नाहीत, म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे आपैसी। म्हणून तो भावशुद्धीचा, सहज भावशुद्धीचा अनुभव घेत असतो। रोमशुची जैसी तळ हाताशी, आपला तळहात जसा, त्याच्यावर कोणतीही लवण नसते, त्याच्यावर केस नसतात, केशविरहित जसा तळहात असतो, तसं त्याचं जे मन असतं ते भावशुद्धीला प्राप्त झालेलं असतं। रोमशुची जैसी तळहातासी, तळहातावर जसे रोम नसतात तसं। काय बहु बोलो अर्जुना, जई हे ये दशा मना, तई मनो तपाभिधाना पात्र होयती। तेव्हा मानस तपाला ते मन प्राप्त होतं। परी ते असो हे जाण, मानस तपाचे लक्षण देव म्हणे संपूर्ण सांगितले। एवं देह वाचा चित्ते, जे पातले त्रिविधत्वाते, ते सामान्य तपतुते परिसविले गा। आता सामान्यपणाने वाङ्मय तप, शारीर तप आणि मानस तप तुला सांगितलं, आता गुणत्रय संगे हेची विशेषी त्रिविधे रिगे, म्हणजे आता हेच सात्विक राजस आणि तामस कसं असतं, तेही ऐक चांगे प्रज्ञाबळे। आपण मात्र निरूपण करत असताना हे सांगितलं तेव्हाच सत्व रज आणि तम हे सांगितलं, त्यामुळं पुढच्या वेळेला या ओव्या केवळ आपल्याला पाहायच्या आहेत, या तीनही श्लोकांवरच्या। श्रद्धया परया तप्तम तपस्त त्रिविधम नरैही अफलाकांक्षीभिही युक्तही सात्विकं परिचक्षते। तसं सात्विक राजस आणि तामस या श्लोकाचं निरूपण आधीच झालेलं आहे। आता ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या आपण पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। ज्ञानोबा माहुली प्रभु स्वामी जी बोला। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।